विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं रक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या असीम धैर्याला आणि अतुलनीय निष्ठेला कृतज्ञतापूर्वक नमन केलं आहे. अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य संपूर्ण देशासाठी कायमच अभिमानास्पद राहील. सैनिकांची ही देशभक्ती आणि समर्पणाची भावना येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी गाजवलेलं शौर्य देशासाठी सदैव अभिमानाची बाब राहील असंही मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन तसंच नवीकरणीय ऊर्जा या केंद्रीय मंत्रालयांचीही जबाबदारी आहे. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक देखील आज पार पडली, ज्यामध्ये त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. 15 ते 22 जुलै या काळात शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये 31,000 रुग्णांची तपासणी झाली असून 4,500 शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील पवना धरण 97% भरल्यानं धरणातून नदीपात्रात सध्या 7,500 क्युसेक विसर्ग सुरू असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तो 9,000 क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे हा विसर्ग टप्प्याटप्प्यानं 12,000 क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळे पवना नदी खोऱ्यातील नागरिकांनी सतर्क राहत शेतीचे अवजारे, कृषीपंप आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला असून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्रासह देशविदेशात 99 नांदी साहित्य संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत. या नियोजनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज शाखा पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी हे संमेलन केवळ साहित्यिकांचा मेळा न राहता मराठी भाषा संशोधन नवसंजीवनी युवा पिढी आणि समाजाला जोडणारा व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल असा विश्वास व्यक्त केला. विद्यापीठ मराठीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी तन मन आणि संसाधनांसह सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यशाळेत 99 नांदी संमेलनाची रुपरेषा, आयोजन आणि विविध विषयांवरील संमेलनाचं नियोजन यावर चर्चा झाली. राज्यातील विविध भागातून 200 प्रतिनिधी यावेळी कार्यशाळेला उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वाढ, उद्योग विद्यापीठ सहकार्य, नवे अभ्यासक्रम आणि विद्यार्थी कल्याणाशी संबंधित निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग, नवीन अभ्यासक्रम आणि नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी, 127वा पदवीदान प्रदान समारंभ आदी मुद्द्यांवर या बैठकीत निर्णय घेण्यात आले. वंचित विकास संस्थेतर्फे संस्थापक दिवंगत विलास साफेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा विलास साफेकर स्मृती पुरस्कार कल्याणी ग्लोबल इंजिनिअरिंगचे कार्यकारी संचालक श्रीनिवास कानडे यांना आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येकानं आपल्या परीनं खारीचा वाटा उचलणं आवश्यक असल्याचं मत कानडे यांनी यावेळी व्यक्त केलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आयोजित करावा विठ्ठल या सांस्कृतिक कार्यक्रमानं देखील उपस्थितांना भक्तिरसाचा अनोखा अनुभव दिला. हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान 28 तर किमान तापमान 22.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही याच स्वरूपाचं हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. संध्याकाळी 6 वाजता नमस्कार.